सीतेनं आपले डोहाळे रामांना सांगितले. रामानेही असून तिला सांगितलं की सीते, तुझ्या इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करीन. पती पत्नींचा हा मनोहर समाज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं रामानं येऊन सांगितलं की राजन, सेतुबंधन आणि रावणवध या दोन दैवी कृत्यांबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देते आहे, परंतु आणि या परंतुच्या पुढं जे काही होतं ते सांगायला तो काही धजेना. रामाने ज्याला जेव्हा सांगितलं की सत्य असेल ते निर्भयपणानं कथन कर, तेव्हा तो पुढं सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता रामानी परत पत्नी मानलीच कशी, आणि तिच्याबरोबर प्रणय करण्यामध्ये रामांना कसला आनंद मिळतो हेही त्यांना कळत नाही. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निधीने येऊन सोडून ये. रामांच्या प्राणांची शपथ उल्लंघन कोणालाच शक्य नव्हतं. रथ तयार झाला, जानकी रथामध्ये बसली, आणि जसजसा रथ वनप्रदेशामध्ये येऊ लागला तसा सीतेला अतिशय आनंद झाला. तिला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत, आणि हा तिचा आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना. तो म्हणतोय की वहिनी, हे असं नाही, आणि जे काही होतं ते ऐकल्यानंतर मात्र सीतेच्या दुःखाला विश्व थेटं झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मजसांग लक्ष्मणा जाव कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. कठोर झाली जेथे करुणा गिळीत मिश्राचे ते अरुणा पावक झिंके जेथे वरुणा पावक झिंके जेथे वरुणा जे शाश्वत त्याचा देठ तुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. व्यर्थ क्षीण विले माता जनका मीन च जाया नभे कन्यका निकषच मानी कासे कनका निकषच मानी कासे कनका सिद्धीच तपाला आज विटे आज विटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. अग्नी ठरला असत्य वक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता पतिव्रता मी तरी परित्यक्ता चरणीच्या धरेसी कंप सुटे कंप सुटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग प्राण तनु तुले उडू पाहती अवयव का मग भार वाहती बाहत से मज श्री भागीरथी बाहत से मज श्री भागीरथी अडखळे अंतिसा विपळ कुठे विपळ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे जगेन रघुकुल दीपा करिता जगेन रघुकुल दीपा करिता फल धरी रूप है सुमन मिटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर वनात विजनी मरुभूमीवर वाढवीन मी हा वंशांकुर सुखात नांदो राजा रघुवर सुखात नांदो राजा रघुवर जानकी जनातुन आज उठे आज उठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग जाई देवरा कसे माझे स्वर मज रूपती जाई देवरा नगरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती पती न राघव केवळ नृपती पती न राघव केवळ नृपती बोलता पुनःची भथटे जीभ थटे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे इथून बंदिते मी माताना इथून बंदिते मी माताना प्रणाम पोचवी रघुनाथाना रघुनाथाना आशीर्वचतुज घे जाताना 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 ओठिना शब्द फुटे श्री